हे एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो, नमस्कार श्रोते हो, जीवन ज्योति या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत। कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे SMS द्वारे कळविता त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत।
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश।
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने। या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट।
प्रिय तारका आश्रयाचा खडका, येशू प्रिय तारका आश्रयाचा खडका, वारा सुटे भोवती तुझ्या पंखे सर्व का करी माझा प्रतिभा, वारा सुटे भोवती लाटाही उसळती, वारा सुटे भोवती लाटाही उसळती। मागतो तुझे पाय धरे दो, येशु कृपा मागतो तुझे पाय धरे दो, दीन रोगी अंधळा असा झालो खंगला, दीन रोगी अंधळा असा झालो खंगला, तुझी सत्यता हो अति पवित्रता, पूर्ण तुझी सत्यता हो अति पवित्रता, मी किती बिघडलो पातकानी भरलो, मी किती बिघडलो पातकानी भरलो, वारा सुटे भोवती लाटाही उसळती, लाटाही उसळती, येशू मनाधा सारी संग संकटे निवा सारी संकटे निवा पैलवार पुंसवी जागा जावी गौरवी पैलवार पुंसवी जागा जावी गौरवी वारा सुटे भोवती लाटाई उसळती वारा सुटे भोवती लाटाई उसळती ओ ओ ओ ओ
श्रोते हो, आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम.
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन.
श्रोते हो, मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांचे आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे. श्रोते हो, जी आपण शृंख मालिका चालवित आहोत ती आहे सिस्टर एलेन जी व्हाईट यांनी लिहिलेले पुस्तक ख्रिस्ताकडे वाटचाल. आणि ह्या ख्रिस्ताकडे वाटचाल पुस्तकामधील हा 12वा अध्याय आहे आणि याचं शीर्षक आहे शंक्यांचे काय करावे. चला तर श्रोते हो, आपण आपले पवित्र शास्त्र आणि हे पुस्तक उघडूयात आणि आजचा 12वा धडा आपल्याला काय सांगत आहे यावर आपले लक्ष केंद्रित करूयात. अनेकांना, विशेषत जे ख्रिश्चन जीवनात तरुण आहेत, त्यांना कधी कधी संशयाच्या सूचनांमुळे त्रास होतो. बायबलमध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या त्यांना समजावून सांगता येत नाही किंवा समजूही शकत नाहीत आणि देवाकडून आलेला प्रकटीकरण म्हणून पवित्र शास्त्रावरील त्यांचा विश्वास डळमडीत करण्यासाठी सैतान या गोष्टी वापरतो. ते विचारतात, मला योग्य मार्ग कसा कळणार? जर बायबल हे खरोखरच देवाचे वचन आहे तर मी या शंका आणि गोंधळांपासून मुक्त कसे होऊ शकतो? आपला विश्वास ज्यावर आधारित आहे तो पुरेसा पुरावा न देता देव आपल्याला विश्वास ठेवण्यास सांगत नाही. त्याचे अस्तित्व, त्याचे चारित्र्य, त्याच्या वचनाची सत्यता हे सर्व आपल्याला तर्काला आकर्षित करणाऱ्या साक्षीने स्थापित केले आहे आणि ही साक्ष विपुल आहे. तरीही देवाने संशयाची शक्यता कधीच दूर केली नाही. आपला विश्वास पुराव्यावर टिकला पाहिजेत, प्रत्यक्षिकावर नाही. संशय घेऊन इच्छिणाऱ्यांना संधी मिळेल. ज्यांना खरोखर सत्य जाणून घ्यायचे आहे त्यांना त्याचा विश्वास टिकून ठेवण्यासाठी भरपूर पुरावे सापडतील. अनंताचे चरित्र किंवा कार्य पूर्ण समजून घेणे मर्यादित मनांना अशक्य आहे. उत्कंठ बुद्धीसाठी, सर्वात उच्च शिक्षित मनासाठी, ज्या पवित्र अस्तित्वाने नेहमीच गुढतेचे धारण केले पाहिजे. शोधून तुम्ही देव शोधू शकता का? तुम्ही सर्व शक्तिमानाला परिपूर्णतेपर्यंत शोधू शकता का? तो स्वर्गासारखा उंच आहे. तू काय करू शकतोस? नरकापेक्षा खोल तुला माहित आहे का? योबाचे पुस्तक याचा 11वा अध्याय 7-8 वचन. प्रशित पौल उद्धारतो, अहो देवाची बुद्धी आणि ज्ञान या दोन्हीच्या अथांग संपत्ती, त्याचे निर्णय किती अगम्य आहेत आणि त्याचे मागचे मार्ग शोधून काढणारे आहे. रोमकलासपत्र याचा 11वा अध्याय आणि 33वा वचन. पण त्यांच्या सभोवती ढग व अंधार पसरली असता तरी नीती आणि न्याय हा त्यांच्या सिंहासनाचा पाया आहे. स्तोत्र संहिता याचा 97वा अध्याय आणि 2 वचन. आपण आतापर्यंत त्याने अथवा त्याचे आपल्याशी केलेले व्यवहार आणि तो ज्या हेतूने कार्य करतो हे समजून घेऊ शकतो, जेणेकरून आपण अमर्याद प्रेम आणि दया अनंत सामर्थ्याने एकत्रितपणे ओळखू शकतो. त्याचे जेवढे उद्दिष्ट जाणून घेणे आपल्या भल्यासाठी आहे तेवढे आपण समजू शकतो आणि याही पलीकडे आपण सर्व शक्तिमान असलेल्या हातावर प्रेमाने उभारलेल्या हृदयावर विश्वास ठेवला पाहिजे. देवाचा शब्द त्याच्या दैवी लेखकाच्या वर्णाप्रमाणे अशी रहस्य सादर करतो जी मर्यादित प्राण्यांना कधीही पूर्णपणे समजू शकत नाहीत. जगात पापाचा प्रवेश, ख्रिस्ताचा अवतार, पुनरुत्थान आणि बायबलमध्ये मांडलेले अनेक विषय मानवी मनाला समजून सांगता येणे इतपत खोल रहस्य आहे किंवा अगदी पूर्णपणे समजू शकत नाही। परंतु आपण देवाच्या वचनावर शंका घेण्याचे कारण नाही, कारण आपण त्याच्या रहस्य समजू शकत नाही। नैसर्गिक जगामध्ये आपण सतत गूढतेने वेढलेले असतो जे आपल्याला समजू शकत नाही। जीवनाचे अत्यंत विनम्र प्रकार हा एक समस्या मानतात ज्याचे स्पष्टीकरण देण्यास सर्व ज्ञानी तत्वज्ञ शक्तिहीन आहेत। सर्वत्र आपल्याकडे चमत्कार आहेत, पण आध्यात्मिक जगातही अशी काही रहस्य आहे जी आपल्याला समजू शकत नाही। ते पाहून आपल्याला आश्चर्य वाटावे का? अडचण फक्त मानवी मनाच्या कमकुवतपणा आणि संकुचिततेमध्ये आहे। त्याच्या दैवी चरित्राचा पुरेसा पुरावा देवाने आपल्याला पवित्र शास्त्रात दिला आहे आणि आपण तसे नाही त्याच्या शब्दावर शंका घ्या, कारण आपण त्याच्या सर्व समस्या आणि रहस्य समजू शकत नाही। प्रेषित पेत्र म्हणतो की पवित्र शास्त्रात समजण्यास कठीण गोष्टी आहेत, ज्या शिक्षित आणि अस्थिर आहेत ते स्वतःचा नाश करतात। दुसरे पेत्र्याचा 3:16 पवित्र शास्त्राच्या अडचणींना संशयवादींनी बायबलच्या विरुद्ध युक्तिवाद म्हणून ग्रहण आणि आग्रह केला आहे, परंतु त्यापासून आजपर्यंत आणि आतापर्यंत ते त्याच्या दैवी प्रेरणेचा भक्कम पुरावा आहेत। जर त्यात देवाचा कोणताही लेखाजोखा नसला तर ते आपण समज आणि सहज समजू शकतो। जर त्याची महानता आणि महिमा मर्यादित मनाने पकडले जाऊ शकते तर बायबल दैवी अधिकाराची निर्विवाद प्रमाणपत्रे सहन करणार नाही। सादर केलेल्या थीम अथवा वाक्याची भव्यता आणि गोडता देवाचे वचन म्हणून त्यावर विश्वास ठेवण्यास प्रेरित करेल। बायबल साधेपणाने आणि मानवी अंतकरणाच्या गरजा आणि आकांक्षांची परिपूर्ण रूपांतर करून सत्य उलगडते, ज्याने सर्वात उच्च सुसंस्कृत मनांना आश्चर्यचकित आणि मोहित केले आहे, तर ते सर्वात नम्र आणि असंस्कृत लोकांना तारणाचा मार्ग ओळखण्यास सक्षम करते। आणि तरीही हे साधेपणाने सांगितलेले सत्य विषयावर इतके भारदस्त, इतके दूरगामी, इतके अमर्यादपणे मानवी आकलन शक्तीच्या पलीकडे आहेत की आपण त्यांना केवळ देवाने घोषित केल्यामुळेच स्वीकारू शकतो। अशा प्रकारे मुक्तीची योजना आपल्यासाठी खुली करण्यात आली आहे, जेणेकरून प्रत्येक आत्म्याने देवाकडे पश्चाताप करण्यासाठी आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यासाठी देवाच्या नियुक्त मार्गाने तारण होण्यासाठी कोणती पावले उचललेली आहेत ते पाहू शकेल। तरीही या सत्याच्या खाली इतक्या सहज समजल्या जाणाऱ्या रहस्य आहेत जी त्याच्या गौरवाचे लपलेले आहेत, रहस्य जी त्याच्या संशोधनात मनावर प्रभाव पाडतात। तरीही प्रामाणिक साधकाला श्रद्धेने आणि विश्वासाने सत्यासाठी प्रेरित करतात। आणखीन तो बायबलचा शोध घेतो, तो जिवंत देवाचा शब्द असल्याची त्याची खात्री जितकी खोलवर जाते आणि मानवी तर्क दैवी प्रगतीकरणाच्या वैभवापुढे नतमस्तक होतो। आपण बायबलच्या महान सत्याचे परिपूर्ण आकलन करू शकत नाही हे मान्य करणे म्हणजे अमर्यादित मन हे अनंत काळचे आकलन करण्यास अपुरे आहे हे मान्य करणे होय। जो मनुष्य त्याच्या मर्यादित मानवी ज्ञानाने सर्व ज्ञानाचे हेतू समजू शकत नाही, कारण हे सर्व रहस्य जाणू शकत नाही। संशयवादी आणि काफीर देवाचे वचन नाकारतात आणि बायबलवर विश्वास ठेवणारे सर्वच या मुद्द्यावर धोक्यापासून मुक्त नाहीत। प्रेषित म्हणतो, बंधूंनो सावध रहा, जिवंत देवापासून दूर जाण्यासाठी तुमच्यापैकी कोणाचेही अविश्वासाचे दुष्ट अंतकरण होऊ नये। इब्रिकरास पत्राचा 3:12 बायबलच्या शिकवणुकीचा बारकाईने अभ्यास करणे आणि पवित्र शास्त्रात प्रकट झालेल्या देवाच्या खोल गोष्टींचा शोध घेणे योग्य आहे। 1 Corinthians 2:10 गुप्त गोष्टी आमच्या देवाच्या मालकीच्या आहेत, असे असताना ज्या गोष्टी प्रकट झाल्या आहेत त्या आपल्यालाच आहेत। अनुवाद याचा 29:29 पण मनाचा तपास शक्तीला विकृत करणे हे सैतानाचे काम आहे। बायबलच्या सत्याच्या विचारात एक विशिष्ट अभिमान मिसळला जातो, जेणेकरून शास्त्रातील प्रत्येक भाग त्याच्या समाधानासाठी समजावून सांगू शकत नसल्यास पुरुषांना अधीर आणि पराभूत वाटते. त्यांना प्रेरित शब्द समजत नाही हे मान्य करणे त्यांच्यासाठी खूप अपमानास्पद आहे. देव त्यांना सत्य प्रकट करण्यास योग्य वाटेपर्यंत ते धीराने वाट पाहण्यास तयार नाहीत. त्यांना असे वाटते की त्यांचे विना अनुदानित मानवी शहाणपण त्यांना पवित्र शास्त्र समजून घेण्यास सक्षम करण्यासाठी पुरेसे आहे आणि हे करण्यात अयशस्वी झाल्यामुळे ते त्याचा अक्षरशः आणि अधिकार अक्षरशः नाकारतात. हे खरे आहे की बायबलमधून लोकप्रियपणे विमुक्त केलेल्या अनेक सिद्धांत आणि सिद्धांतांना त्यांच्या शिकवणुकीचा आधार नाही आणि खरंच प्रेरणांच्या संपूर्ण कालावधीच्या विरुद्ध. या गोष्टी अनेकांच्या मनात शंका आणि गोंधळाचे कारण बनल्या आहेत. तथापि ते देवाच्या वचनास जबाबदार नाहीत, परंतु मनुष्याच्या विकृतीसाठी ते जबाबदार आहे. जर सृष्टीतील प्राण्यांना देव आणि त्याच्या कार्याची संपूर्ण समज प्राप्त करणे शक्य झाले असते तर या टप्प्यावर पोहोचल्यानंतर त्यांच्यासाठी सत्याचा शोध, ज्ञानाचा वाढ, मन किंवा हृदयाचा आणखीन विकास होणार नाही. देव यापुढे सर्वोच्च राहणार नाही आणि मनुष्य ज्ञान आणि प्राप्तीच्या मर्यादेपर्यंत पोहोचल्यानंतर प्रगती करणे थांबवेल. देवाचे आभार मानूया की तसे नाही, देव अनंत आहे. त्याच्यामध्ये बुद्धीचे व ज्ञानाचे सर्व भंडार आहेत. कलसेकरास पत्र याचा 2:3 आणि सर्व अनंत काळापर्यंत माणसे सतत शोधत असतील, शिकत असतील आणि तरीही त्यांच्या शहाणपणाचे, त्यांच्या चांगुलपणाचे आणि त्याच्या सामर्थ्याचे खजिना कधीही संपत नाही. देवाची इच्छा आहे की या जीवनातही त्याच्या वचनातील सत्य त्याच्या लोकांसमोर उलगडत राहतील. हे ज्ञान मिळवण्याचा एकच मार्ग आहे. ज्या आत्म्याद्वारे हा शब्द दिला गेला त्या आत्म्याच्या प्रकाशानेच आपण देवाच्या वचनाची समज प्राप्त करू शकतो. देवाच्या गोष्टी कोणीही जाणत नाही, पण देवाचा आत्मा जाणतो, कारण आत्मा सर्व गोष्टीचा होय देवाच्या खोल गोष्टीचा शोध घेतो. 1 Corinthians 2:11 आणि तारणकर्त्याचे त्याच्या अनुयायांना दिलेले वचन होते, जेव्हा तो सत्याचा आत्मा येईल तो तुम्हाला सर्व सत्यात मार्गदर्शन करेल आणि तो माझ्याकडून स्वीकारेल आणि ते तुम्हाला दाखवेल. योहानकृत शुभवर्तमानाचा 16:13-14. मनुष्याने आपली तर्कशक्ती वापरली अशी देवाची इच्छा आहे आणि बायबलचा अभ्यास मनाला बळकट आणि उन्नत करेल जेवढा इतर कोणताही अभ्यास करू शकत नाही. तरी आपण सावध राहावे, कारण जे मानवतेच्या कमकुवतपणा आणि दुर्बलतेच्या अधीन आहेत, जर आपल्या समजुतीवर पवित्र शास्त्र ढग नसतील जेणेकरून साधी सत्य समजू शकणार नाहीत, तर आपल्याजवळ लहान मुलासारखा साधेपणा आणि विश्वास असणे आवश्यक आहे. ते शिकण्यास तयार असले पाहिजे आणि पवित्र शास्त्राच्या आणि आत्म्याच्या मदतीची याचना केली पाहिजे. देवाच्या सामर्थ्याची आणि शहाणपणाची जाणीव आणि त्याची महानता समजून घेण्याच्या आपल्या अक्षमतेने आपल्याला नम्रतेने प्रेरित केले पाहिजे आणि आपण त्याचे वचन उघडले पाहिजे. जसे आपण त्या परिस्थितीत पवित्र विस्मयाने प्रवेश करू, जेव्हा आपण बायबलमध्ये येतो तेव्हा तर्काने स्वतःहून श्रेष्ठ असलेल्या अधिकाराची कबुली दिली पाहिजे आणि हृदय आणि बुद्धीची महान ही आहे त्याला नमन केले पाहिजे. वरवर पाहता कठीण किंवा अस्पष्ट अशा गोष्टी आहेत ज्या अशा प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना देव सोप्या आणि सोप्या करील. परंतु पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाशिवाय आपण शास्त्र वचनाचा नाश करण्यास किंवा त्याचा चुकीचा अर्थ लावण्यास सतत जबाबदार राहू. बायबलचे बरेच वाचन आहे जे फायदेशीर नाही आणि बऱ्याच बाबतीत सकारात्मक इजा आहे. जेव्हा देवाचे वचन आदलाशिवाय किंवा प्रार्थनेशिवाय उघडले जाते तेव्हा विचार आणि आपुलकी देवावर स्थिर नसतात किंवा त्याच्या इच्छेशी सुसंगत नसतात, तेव्हा मन संशयाने भरलेले असते आणि बायबलच्या अगदी अभ्यासात संशय बळकट होतो. शत्रू विचारावर ताबा घेतो आणि तो योग्य नसलेल्या व्याख्या सुचवतो. जेव्हा पुरुष देवाशी सुसंगत होऊ इच्छित नसतात तेव्हा ते शब्द आणि कृतीत नसतात, तेव्हा ते कितीही शिकवले असले तरी ते पवित्र शास्त्र समजण्यास चूक करतात आणि त्यांच्या स्पष्टीकरणावर विश्वास ठेवणे सुरक्षित नसते. जी विसंगती शोधण्यासाठी शास्त्राकडे पाहतात त्यांना आध्यात्मिक नसते अंतर्दृष्टी विकृती दृष्टीमुळे त्यांना शंका आणि अविश्वासाची अनेक कारणे दिसतील जी खरोखर साध्या आणि साध्या आहेत. हे शक्य तितके वेश करा. संशय आणि संशयाचे खरे कारण बहुतेक प्रकरणांमध्ये पापाचे प्रेम आहे. देवाच्या वचनाची शिकवण आणि निर्बंध गर्विष्ठ पाप प्रेमळ अंतकरणासाठी स्वर्गहार्त नाहीत आणि जे त्याच्या आवश्यकतांचे पालन करण्यास तयार नाही ते त्याच्या अधिकारावर संशय घेण्यास तयार आहेत. सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला सत्य जाणून घेण्याची प्रामाणिक इच्छा आणि त्याचे पालन करण्याची मनापासून इच्छा असली पाहिजे. ख्रिस्ताने म्हटले आहे, जर कोणी त्याची इच्छा पूर्ण करू इच्छित असेल तर त्याला शिकवण कळेल. योहानकृत शुभोत्तमनाचा 7:17 आणि एक पुरावा आहे जो सर्वांसाठी खुला आहे, सर्वात शिक्षित आणि सर्वात अशिक्षित अनुभवाचा पुरावा. देव आपल्याला त्याच्या वचनाची सत्यता सिद्ध करण्यासाठी आमंत्रित करतो. तो आपल्याला आस्वाद घ्या आणि पहा की परमेश्वर चांगला आहे. स्तोत्रसहिता याचा 34 आणि 8 आणि पाऊल म्हणतो की देवाने आम्हाला अंधाराच्या सामर्थ्यापासून सोडवले आहे आणि आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात नेले आहे. कलसेकरासपत्राचा 1:13 तो साक्ष देऊ शकतो, मला मदतीची गरज होती आणि मी त्याला येशूमध्ये सापडली. प्रत्येक इच्छा पूर्ण झाली, माझ्या आत्म्याची भूक भागली आणि आता बायबल माझ्यासाठी येशू ख्रिस्ताचे प्रगटीकरण आहे. मी येशूवर विश्वास का ठेवतो हे तुम्ही विचारता का? कारण तो माझ्यासाठी दैवी तारणहार आहे. मी बायबलवर विश्वास ठेवतो का? कारण मला तो माझ्या आत्म्यासाठी देवाचा आवाज असल्याचे आढळून आलेले आहे. आणि म्हणूनच आज आम्हाला हे शिकायला मिळत आहे की आमच्या मनातील गोंधळ आम्ही दूर करावा आणि देवाचे जे उद्दिष्ट आहे त्याच्यावरती आपण आपलं लक्ष केंद्रित करावं. आणि हे समजण्यासाठी देवबाप आपल्याला सहाय्य आणि मार्गदर्शन करू. आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू, तू आम्हाला शंकांचे समाधान करण्यासाठी पवित्र आत्मा पाठवलेला आहे. पवित्र शास्त्र हे गोड आहे तितके सोपे देखील आहे आणि जितके ज्ञानाने भरलेले आहे तितके साधेपणाचे देखील आहे. परमेश्वर बाप्पा, आम्हाला हे समजण्यासाठी तुझा पवित्र आत्मा दिला म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. तू येईपर्यंत तुझ्या बायबलच्या सोबत, तुझ्या वचनासोबत आणि तुझ्यासोबत आम्ही एकचित्त व्हावे असं तू घडून आण. पुढील वेळ तुझ्या हातात सोपून ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केलीत म्हणून तो ऐक. आमेन.
कंदा सर्व सुखाचा घे घे माझे तन मन वाचा हे प्रिय कंदा सर्व सुखाचा घे घे माझे तन मन वाचा ख्रिस्ता मत्तीय
श्रोता हो, आपणाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे. तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा.
आमचा पत्ता लिहून घ्या. ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ, जीवन ज्योती, पोस्ट बॉक्स 1446, पुणे 411037, महाराष्ट्र, इंडिया. मोबाईल क्रमांक 8010047865 व ईमेल ID घ्या MARATHIRSAMC@SUDAVENTIST.ORG. तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. शिवाय आपल्या समस्या असतील, प्रार्थनेची गरज असेल, तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे कळवा. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत.
तर मंडळी, पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर. तोवर नमस्कार.